नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय कर्मचारी आयोगावरवी ज्युनियर स्टेनोग्राफरच्या 53 पदां खातीर आनी एलडीसीच्या पदा खातीर सीबीटी 3 परिक्षा 23 मार्चाक आयतारा जातली. एमपीएलईडी येवजणे अंतर्गत किटला हांगा मसणभूंय आनी शिडीच्या बांदकामाची खासदार श्रीपाद येसो नायक हांणी बुन्याद घाली. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जायत सावन वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यावळींक सुरवात जाल्या. बेटी बचाव बेटी पढाव ही फक्त घोषणा न्हय तर बायलां सशक्तीकरणाच्या मळार खरेपणान जाल्ली क्रांती अशें मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी मांडलां. गोंय विद्यापीठांतले ग्रंथालय आनी माहितीशास्त्र फांट्याचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलिंद म्हामल हांकां साहित्य अकादमीचो कोंकणी अणकाराचो पुरस्कार फावो जाला. आतां पुराय खबरो. गोंय कर्मचारी आयोगावरवी ज्युनियर स्टेनोग्राफराच्या 53 पदा खातीर 23 मार्च म्हळ्यार आयताराक परिक्षा जातली. ह्या परिक्षे खातीर 774 उमेदवारांची नोंदणी जाल्या. एलडीसी पदां खातीरची सीबीटी 3 परिक्षा लेगीत 23 मार्चाकूच जातली. गोंय कर्मचारी भरती आयोगान एलडीसीची 232 आनी ज्युनियर स्टेनोग्राफराची 53 पदां भरपा खातीरची जायरात नोव्हेंबर 2024 दिली. एलडीसी पदां खातीर हजारांनी अर्ज आयले. हाका लागून सीबीटी 2 परिक्षा 5 दिसांनी जाली. जानेवारीत सीबीटी 2 परिक्षा जाली. आतां आयोगान ज्युनियर स्टेनोग्राफर पदां खातीर परिक्षेची प्रक्रिया सुरू केल्या. उमेदवारांक एडमीट कार्डां ईमेलाचेर धाडटले. परिक्षेचे वेळापत्रक परिक्षा केंद्राची माहिती आयोगाच्या वेबसायटीचेर उपलब्ध जातली. गोंय कर्मचारी भरती आयोगा वतीन जावपी एलडीसी पदां खातीर सीबीटी 3 परिक्षा हाका 1215 उमेदवार आसतले. एससी एसटी ओबीसी ह्या गटां खातीर आयोगान उमेदवारांची निवड केल्या. परिक्षा 23 मार्चाक जातली आनी परिक्षेचे वेळापत्रक आनी थळ वेबसायटी वरवीं जाहीर जातले. खासदार स्थानीक क्षेत्र विकास येवजण म्हळ्यार एमपीएलईडी येवजणे अंतर्गत हालडोणा ग्रामपंचायतीतल्या किटला हांगा मसणभूंय आनी शेळीच्या बांदकामाची नवीन आनी नविकरणीय उर्जा राज्यमंत्री उत्तर गोंयचे खासदार श्रीपाद येसो नायक हांणी हालडोणेचे आमदार कार्लोस फरेरा हांच्या हजेरेंत बुन्याद घाली.
सभी क्षेत्र में केंद्र सरकार ने दरवाजे खोले हैं. आज महिलाएं हमारी बहनें आर्मी में जा रही है, पायलट बन रही है, विमान उड़ा रही है, रेलवे चला रही है, सब कुछ कर रहे हैं. तो आज तो जमाना पीछे रहने का जमाना चला गया. आज आपके साथ आपके सामने मोदी जी खड़े हैं. जो मदद चाहिए आ जाइए और अपना जीवन आगे बढ़ाए और बहनों को सक्षम करेगी. मेरा उनको रिक्वेस्ट.
गोवा लायव्हलीहूड फोरम यंत्रणा गोंयच्या आप मजत गटाच्या माध्यमातल्यान बायलांक सक्षम करपाचें काम करता. सरकाराच्या वेगवेगळ्या येवजणेचो लाव तांकां दिवन तांकां आत्मनिर्भर करपाक ही यंत्रणा काम करता. आयज संवसारीक बायलां दिसा निमतान गोवा लायव्हलीहूड फोरम गोंय बायलांक कशी सक्षम केल्यात चला तर ऐकुया. ही आसा दिवार हांगाची शिल्पा वांदेकार, जी आसा एक स्वयंसिद्धा पिंक रिक्षा ड्रायव्हर.
हॅलो फ्रेंड्स, मेरा नाम है शिल्पा और रमेश वांदेकर. मैं गोवा से हूं. मैं पिंक रिक्षा ड्राइवर प्लस सेग्रीगेशन करती हूँ. वेस्ट कलेक्ट करके उसका मैं सेग्रीगेट करती हूँ और अपने गांव को साफ रखती हूँ. और दूसरा है, मैं कम्युनिटी रिसोर्स पर्सन सीआरपी का काम करती हूँ, सेल्फ हेल्प ग्रुप के लेडीज के साथ. और मुझे जिंदगी अच्छी लगती है जीने में, क्योंकि बहुत सारे ऐसे लेडीज मुझे मिले मेरे राह में कि जो उन्होंने मुझे बहुत हेल्प किया. जैसे कि आशा वेरनेकर मैडम है, वो मुझे पहले वेस्ट से साइट पे लेके गई थी. वहाँ मैंने देखा कि कितने सारे लेडीज काम कर रहे, तो हम क्यों ना करें. उसी के साथ से मैंने वो स्टार्ट किया काम करना. बाद में और सारे बहुत लेडीज मिले, उन्होंने मुझे हेल्प किया, जो मैं गाड़ी चलाना सीख गई अभी. इसलिए मैं प्राउड पिंक रिक्शा ड्राइवर हूँ और मुझे बहुत अच्छा लगता है गाड़ी चलाना, काम करना. मैं अपनी जिंदगी मजे से जी रही हूँ, आप भी जियो. मेरी तरफ से सबको हैप्पी वुमेन्स डे. थैंक यू.
रेजिडेंट ऑफ मुर्गा बिचल इन गोवा, ओनर ऑफ रिचा एंड रोहित कलेक्शन. I started my career in textile designing and tailoring. I wanted to thank Goa Livelihood Forum for giving me an opportunity to become participant of Youth Enterprise Program, which helped to flourish my business. I got orders for Serendipity because of Madam Asha Vernikar and Madam Nikita Gupta. Now I am manufacturing eco-friendly carry bags with the help of SAG members as a teamwork who are involved in tailoring.
ही आशिल्ली स्वयंनिर्भर मुळगाव दिवचलची श्रेया वजरकर. आनी आसा बायलां उदरगत खात्यात इंटरनॅशनल मेंटर म्हणून काम करपी प्रिती परब. ऐकुया तांचे विचार.
गुड मॉर्निंग गोवा, म्हजें नांव आसा प्रिती प्रशांत केरकर. डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट हातून हांव इंटरनल मेंटर म्हणून काम करता आणि आजच्या इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्तान तुम्हाला सगळ्या गोयकारांक हांव नोंदणी परबी दिता. माझे स्पेशली बायलां आसात, एस ए जी मेंबर्स आसात, त्याच बरोबर आजचो हो दीस आमचो आसा. सो ह्या दिसा निमित्तान एक स्लोगन हांवें तुमच्या खातीर स्पेशल तयार केलेले आसा, जे तुम्ही सद्दां सकाळ फुडें उठल्या बरोबर हे आयकचे किंवा आपल्या तकलेन दवरचे. तो स्लोगन जावन आसा, आज का है ये नारा हर दिन है हमारा. हेच मागता सगळ्यांनी की असे विचार करून की हो दीस सदांच आमच्या खातीर असतलो आणि हे सगळे दीस आमचेच असा.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आणि डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाढयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मधल्या तुमच्या प्रतिभेचे संसारिक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो. बेटी बचाओ बेटी पढाओ ही फक्त घोषणा न्हय तर बायला सशक्तीकरणाच्या मळार खरेपणान झाली ही क्रांती, असे मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी मानले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 10 वर्सां आदी हे मिशन सुरू केले उपरांत देशभरातल्या बायलांच्या कर्तृत्वाक खऱ्या अर्थान वाव मेळ्ळो आणि दर एका मळार बायलां मुखार येवपाक लागली असे मत तांणी मांडले. बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या मोहिमेक अंदू 10 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान दक्षिण गोंय जिल्हाधिकारी कार्यालयान आयज आंतरराष्ट्रीय बायलां दिसा निमतान दशकपती कार्यावळ घडून हाडली. ह्या वेळार कर्तृत्व बायलां, बायल पुलीस अधिकारी, बायलां स्वयंसेवी गट आणि हुशार विद्यार्थिनींचो भोवमान केलो. ह्या कार्यावळीक दक्षिण गोंय जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि बायलां आणि भुरगीं कल्याण खात्याचे संचालक मॅन्युअल बारिटो हजर आशिले. ह्या वेळार बांबोळे हांगाच्या 5 तांत्रिक प्रशिक्षण रेजिमेंटाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुमन कुमारी हांणी उलोवप केले. बायलांक तांची प्रतिभा दाखोवपाक खंयच्यो संधी मेळटात हाचेर तांणी मार्गदर्शन केले. ह्या वेळार बेटी बचाव बेटी पढाव संबंधी सोपुतूय घेतलो. गोंय विद्यापीठातले ग्रंथालय आणि माहितीशास्त्र फाट्याचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलिंद म्हामल हांकां साहित्य अकादमीचो कोंकणी अणकाराचो पुरस्कार फाव झाला. प्राध्यापक मैसूर हिरियन्ना हांच्या आउटलाईन ऑफ इंडियन फिलॉसॉफी इंग्लिश पुस्तकाचो तांणी अणकार केलो. भारतीय तत्वगिन्यानाची रुपरेखा या पुस्तकात तांकां पुरस्कार फाव झाला. यादस्तीक चिन्ना आनी रोख 50,000 रुपया अशें पुरस्काराचें स्वरूप आसा. डॉ मिलिंद म्हामल हे बरीच वर्सां कोंकणी तशेंच मराठी लेखन करतात. गोंय मुक्तीचो इतिहास, स्वामी विवेकानंद चरित्र, डॉ रघुनाथ माशेलकार, जिवीत आनी कार्य ही कोंकणी पुस्तकां तांणी बरयल्यात. चतुर्थी आलकाण्याचा डोंगर हे तांचे मराठी कथासंग्रह आसात. अंधार सावला या मराठी नाटकाक गोमंतक मराठी अकादमीचो पुरस्कारूय फावो जाला. हांव मराठी आनी कोंकणी ह्या दोनूय भासांतल्यान बरयतां. प्राध्यापक मैसूर हिरियन्ना हे व्हड तत्वज्ञ आशिले. आउटलाईन ऑफ इंडियन फिलॉसॉफी ह्या पुस्तकाचो अणकार करपाक आपणाक 3 वर्सां लागली. पुरस्कार मेळ्ळ्या उपरांत खुशी जाल्या अशें प्राध्यापक मिलिंद म्हामल हांणी सांगले. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जायत सावन वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यावळीक सुरवात झाल्या. त्याच माळेंत मुळावो पावणो ते माध्यमीक पावण्या मेरेन शिक्षक आनी मुख्याध्यापकांची एक म्हत्वाची प्रशिक्षण कार्यावळ 10 ते 13 मार्च मजगती परवरी एससीआरटीच्या सभागृहात जातली अशी माहिती मेघना शेटगावकर हांणी जारी केल्ल्या परिपत्रकावरवी दिल्या. एनसीआरटी नवी दिल्ली हांगच्या पालवान सुरू जावपी ह्या प्रशिक्षण कार्यावळीत राज्यातल्या माध्यमीक शाळांचे मुख्याध्यापक, उच्च माध्यमीक शाळांचे प्राचार्य तशेंच समग्र शिक्षा अभियान अधिकारी आनी एडीईआयचे अधिकारी वाटेकार जातले. शिक्षण आणि तिगून उरपी उदरगत तशेंच शालेय अभ्यासक्रमात संसारीक नागरिकता शिक्षण अशा 2 विषयांचेर ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन जातले. राज्यातले 30 प्राचार्य आणि शिक्षण अधिकारी हातून वांटो घेतले. जागतिक महिला दिसाच्या निमतान आज दिवचल म्हालात तरेकवार कार्यावळी झाल्यो. सकाळी रवींद्र भवन आणि पद्मिनी फाउंडेशन यांच्या जोडपालवान सकाळच्या रवींद्र भवनात स्वयंपूर्ण ही बायलां खातीर खाशेली कार्यावळ झाली. ह्या कार्यावळीक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पद्मिनी फाउंडेशनचे अध्यक्ष सुलक्षणा सावंत, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आणि हेर मानेस्त हजर आशिले. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. गोंय कर्मचारी आयोगावरवी ज्युनियर स्टेनोग्राफरांच्या 53 पदां खातीर आनी एलडीसी पदा खातीर सीबीटी 3 परिक्षा 23 मार्चाक आयतारा जातली. एमपीएलईडी येवजणे अंतर्गत किटला हांगा मसणभूंय आनी शेळीच्या बांदकामाची खासदार शिपा देसुनायक हांणी बुन्याद घाली. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जायसान वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यावळीक सुरवात झाल्या. बेटी बचाव बेटी पढाओ ही फक्त घोषणा न्हय तर बायलां सशक्तीकरणाच्या मळार खरेपणान झाली क्रांती असे मत समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी मांडला. गोंय विद्यापीठातले ग्रंथालय आणि माहितीशास्त्र फाट्याचे सहाय्यक प्राध्यापक डॉ मिलिंद म्हामल हांकां साहित्य अकादमीचो कोंकणी अणकाराचो पुरस्कार फावो जाला. आनी इतल्यान हे प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.